गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामा ही थांबला. स्वरनियोजन केलंय अरुण पौडवाल यांनी.
चोरीचा मामला मामा ही थांबला. चोरीचा मामला मामा ही थांबला. हा प्रेमान दे हात हाती, तूच माझी मैना करू नको तैना या इश्काच्या गोड गोड राती. अशी तू राहू नको, प्रीत अधूरी ठेवू नको. रात नशिली तू ही रसिली, मदनाचा सुटलाय वारा. फुला तू लाजू नको, भीड अशी ही ठेवू नको. धुंद जवानी ताल सुरानी, मदहोश जग हे झाले. मामला मामा ही थांबला. हा